नमस्कार श्रोत्यांनो, मार्ग जीवनाचा या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. श्रोत्यांनो, देवाने काय केले याचा जरा विचार करा. त्याने आमचा संपर्क वारंवार वाढवला आहे आणि आम्ही रेडिओ श्रोत्यांमधून तुमच्याकडून ऐकतो आणि तुम्ही आम्हाला तुमच्या प्रार्थना आणि तुमच्या पाठिंब्याची खात्री देता, ते खूप उत्साहवर्धक आहे. ज्या मंडळीमध्ये मी आहे त्या मंडळीसाठी मी देवाचे आभार मानतो. किती सुंदर ही मंडळी आहे. मी येथे पालक म्हणून सेवा देत आहे आणि आम्ही फक्त या मंडळींसाठी देवाचे आभार मानतो. श्रोत्यांनो, बरेचदा लोक म्हणतील की काहीतरी साध्य करण्यासाठी लोकांना एकत्र काम करावे लागते आणि ते नक्कीच खरे आहे. मला खात्री आहे की देशभरातील विविध मंडळ्यांमधील शेकडो प्रकल्प एक दोन वर्ष चालतात. बऱ्याच वेळा जेव्हा ते 3 वर्षाच्या कालावधीत कार्यक्रमामध्ये मदत करण्याचे वचन घेतात तेव्हा त्यांना असे वाटते की कदाचित ते इतके दिवस समर्थन देऊ शकतील. आणि तरीही जेव्हा तुम्ही 35 वर्षापासून बोलता तेव्हा या मंडळीत 85% एकत्र येत आहेत. दुसऱ्या शब्दात एक प्रकारे नेहमीच किशोरवयीन आणि नवीन लोक आणि अशी लोक असतात ज्यांच्याकडे कदाचित समान आध्यात्मिक पदवी नसावी आणि प्रत्येक गोष्टीत सामील होऊ इच्छित नसतील, परंतु या सेवाकार्याला 85% लोकांचा पाठिंबा मिळणे हे आश्चर्यचकित करणारी बाब आहे. वस्तुस्तः ते चमत्कारिक आहे. याचा अर्थ देवाचा पवित्र आत्मा त्यांच्या अंतकरणात कार्य करत आहे आणि त्यांना माहिती आहे. देणगी म्हणून या सेवेत दिलेल्या प्रत्येक पैसा देवाचे वचन जगासमोर आणण्यासाठी वापरला जातो. काही वेळा आम्ही ती पुस्तके आणि पुस्तकासह छापून आणतो जी आम्ही आधुनिक उपकरणाद्वारे पत्राचार करतो. काही वेळा आम्ही ते या प्रकारच्या मायक्रोफोनमध्ये आणतो जे नंतर रेकॉर्ड करतात आणि ते तुम्हाला तुमच्या रेडिओ प्रसारण केंद्रावरून ऐकू येतात. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आम्हाला असे वाटते की आम्ही याचे अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतर करत आहोत, जेणेकरून तुम्ही कोठेही असाल येशू ख्रिस्त तुमचा प्रभू आणि तारणार आहे हा तारणाचा संदेश तुम्हाला ऐकू येईल. त्याच्याद्वारे तुमच्या पापांची क्षमा केली जाते. त्याचे दुःख आणि मृत्यू तुमच्या जागी, त्याचे मृतातून पुनरुत्थान जिथे त्याने सिद्ध केले की देव या नात्याने त्याने केवळ शैतानावरच नव्हे तर मृत्यूवरही मात केली आहे, ज्याला शास्त्र आपला शेवटचा महान शत्रू म्हणते, कारण ती भयावह गोष्ट आहे. तुमचा मृत्यू कसा होणार आहे किंवा केव्हा होणार आहे हे तुम्हाला माहीत नाही, पण ही गौरवशाली गोष्ट आहे, कारण अशा प्रकारे आपण सार्वकालिक जीवनात प्रवेश करतो आणि त्यानंतर आपण ख्रिस्तासोबत सार्वकालिक असतो. जे येशूवर विश्वास ठेवतात आणि त्यांच्या पापांची क्षमा मिळवतात ते स्वर्गात देवासोबत सार्वकालिक जीवन घालवतील. आज आपण काही सुखद विचारांचा विचार करावा अशी माझी इच्छा आहे. जग दुष्टतेने इतके भरले आहेत आणि भ्रष्टाचार आणि अनैतिकतेने इतके भरले आहेत की आपण सकारात्मकतेच्या दृष्टीने विचार करणे आवश्यक आहे. मला आज पहिला विचार द्यायचा आहे, तो म्हणजे शंकाबद्दलचा विचार. मला माहीत आहे की कधीकधी ख्रिस्ती मंडळीमध्ये देखील हे योग्यरित्या शिकवले जात नाहीत, कारण लोकांना असे वाटते की मला शंका आहे म्हणून मी विश्वास ठेवत नाही. शैतानाला ती युक्ती तुमच्यावर ओढू देऊ नका, असा विचार करू नका, कारण तुम्हाला शंका आहे म्हणून तुम्ही अविश्वासू आहात किंवा तुमचा ख्रिस्तावर विश्वास नाही, ते खरे नाही. लक्षात ठेवा, आपण शास्त्रात पाहतो की येशूच्या शिष्यांनी येशूवर संशय घेतला होता. अगदी यवान बाप्तिस्मा करणारा ज्याची येशूने त्याच्या विश्वासाबद्दल आणि त्याच्या वचनबद्धतेबद्दल प्रशंसा केली की तो एक महान व्यक्ती आहे. सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की यहोवान बाप्तिस्मा करणारा देखील कधीकधी शंका घेत असे. तुम्हाला आठवत असेल की तो तुरुंगात बसलेला असताना तो विचार करू लागला की येशू हाच योग्य आहे की आपण कोणाची तरी वाट पाहत आहोत. आणि त्याने त्याच्या काही शिष्यांना येशूला विचारण्यासाठी पाठवले की तो योग्य आहे का ज्याची आपण वाट पाहत होतो. जर कोणी दुसरा येत असेल तर त्याला तसे सुचवावे. येशू शिष्यांना त्यांच्याकडे परत पाठवतो आणि त्याला कळवायला सांगतो की त्याने मेलेल्यांना जिवंत केले, आजारी लोकांना बरे केले आहे, आणि त्याला हे कळेल आणि समजेल की मी तुमच्याशी जे काही सांगत आहे ती वस्तुस्थिती आहे, की मीच ख्रिस्त आहे, मीच तो आहे ज्याची तू वाट पाहत आहेस, आणि मी येथे आहे. तुमची पापे दूर करण्यासाठी मी वधस्तंभावर मरण पावणार आहे, मला मरणातून पुनरुत्थित करण्यात येईल, आणि मी लवकरच माझ्या पित्याकडे स्वर्गात जाईल, आणि जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी परत येईन. श्रोत्यांनो, आम्ही त्याला न्यायाचा दिवस म्हणतो, जेव्हा कबरा उघडल्या जातील आणि मृतांचे पुनरुत्थान होईल आणि पृथ्वीवरील या जीवनाच्या शेवटी त्यांना वेगळे केले जाईल, चांगल्यांपासून वाईट आणि वाईटांपासून चांगले वेगळे केले जाईल, आणि देवाच्या न्यायासनासमोर एक निर्णय होईल. ज्यांनी विश्वास ठेवला, ज्यांनी त्याच्या तारणासाठी ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि क्षमा मिळवली, ते येशूच्या बाजूने असतील आणि ते सार्वकालिक जीवनात स्वर्गात प्रवेश करतील, ज्याला कोणताच अंत असणार नाही. ज्यांनी येशूवर विश्वास ठेवला नाही, ज्यांनी तारणाची देणगी नाकारली, ज्यांनी देवाला नाकारले आणि त्यांची देणगी नाकारली, ते गमावले जातील, ते हरवले जातील आणि ते शैतानासोबत असतील आणि शैतान नरकात बंदिस्त होईल. यापुढे तो आपल्याला त्रास देऊ शकणार नाही, तेथे कोणतीही वाईट उपस्थिती असणार नाही, शैतान स्वर्गात प्रवेश करू शकत नाही आणि परिणामी आपण त्याच्या मोहापासून कायमचे मुक्त होऊ. ती किती मोठी भेट असेल. शैतान आणि दुष्ट अवज्ञानकारी ज्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही त्यांना ख्रिस्ताची क्षमा नको होती, ते देखील नरकात सर्वकाळ राहतील. नरकात सर्वकाळ राहणे म्हणजे ते मरत असतील आणि मरतील पण ते पूर्णपणे मेलेले नसतील. ही कदाचित सर्वात वाईट प्रकारची शिक्षा आहे. काही लोक म्हणतात की त्यांना नरकाच्या आगीची भीती वाटते किंवा त्यांना प्रत्येकांच्या वाईट उपस्थितीची भीती वाटते, ते खूप भयानक असेल. श्रोत्यांनो, नरकाची मुख्य शिक्षा म्हणजे तुम्ही स्वर्गात पोहोचले नाही हे जाणून घेणे आणि दुसरी संधी नाही हे जाणून घेणे. ते हताश करणारी होईल. मला वाईट वाटते की काही वेळा अविश्वासणारे गमतीने म्हणतात, नरकात मला खूप संगती मिळेल. बरं, तुम्ही पैज लावता की नरकात बरेच लोक असतील पण ते संगती नसेल, ती मैत्री आणि एकत्रता नसेल, तुम्हाला शांत करणारा किंवा तुम्हाला सांत्वन देणारा असं काहीही नाही. नरकात मैत्री होणार नाही, तेथे पूर्ण निराशा असेल. एक 10 लक्ष पटीने निराशेचा विचार करा. हेच नरक आहे. नरकाच्या यातनेपासून मुक्त होण्याची किंवा वाचण्याची कोणतीही संधी नाही आणि ती कधीही न संपणारी शाश्वत असेल. जसे स्वर्ग ज्यांच्यासाठी शाश्वत आहे, ज्यांना चिरंतन शांती आणि आनंद सार्वकालिक असेल, स्वर्गात वृद्धत्व नाही. वृद्धत्व आणि वेळ फक्त पृथ्वीवर आहे, तुम्ही स्वर्गात वृद्ध होत नाहीत. श्रोत्यांनो, मला लगेच काही प्रश्न आपल्या मनात येतात आणि तुम्ही विचारता की स्वर्गात तुमचे वय किती असेल, मी मेल्यावर त्याच वयाचा असेल का, मरण पावलेल्या बाळाचे काय, स्वर्गात बाळ असतील का. आपण या प्रश्नाची उत्तरे देऊ शकत नाही कारण आपल्याला उत्तर माहीत नाही आणि देवाने आपल्याला या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी निवड केलेली नाही. जेव्हा आपण स्वर्गात पोहोचू तेव्हा आपण ते पाहू आणि ते परिपूर्ण होईल. तो प्रत्येक गोष्टीचे उत्तर देणारा देव असेल आणि ते पूर्णपणे बरोबर असेल. स्वर्गात कोणतीही चूक होणार नाही आणि अजिबात वाईट होणार नाही, त्यामुळे ती शाश्वत शांती आणि आनंद असेल. तुम्ही तुमच्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण पृथ्वीवर घेऊ शकता आणि ते लाखो पटीने वाढवू शकता आणि तेच एक सेकंद स्वर्गात सार्वकालिक अंतहीन असेल. संपूर्ण जगाला तारण आणि क्षमा आणि सार्वकालिक जीवनाचा संदेश देण्यासाठी आजचं वचन प्रसारित करण्यात आम्हाला किती आनंद आहे. पृथ्वीवर जशा गोष्टी आहेत तशाच गोष्टीवर तोडगा काढण्याची गरज नाही. श्रोत्यांनो, हा अजूनही यातनांना आणि त्रास, समस्या आणि मृत्यू, आजार आणि इतर सर्व गोष्टींचा देश आहे, परंतु येशू ख्रिस्ताद्वारे सार्वकालिक जीवनात आणि आपल्या पापांची क्षमा झाल्यामुळे आपल्याला स्वर्गात जाण्याची परवानगी मिळते, कारण आपण ख्रिस्ताच्या रक्ताने धुतले गेलो आहोत आणि परिपूर्ण झाले आहोत आणि पित्याने आपल्या जागी मरण पावलेल्या येशूची देणगी स्वीकारली आहे आणि आपल्याला स्वर्गात जाण्याची परवानगी दिली जाते. शाश्वत जीवनाची भेट, तिथे दुःख होणार नाही. खरं तर देव हे असे सांगतो, स्वर्गात एकही अश्रू असणार नाही, एकही नाही. काही वेळा आपले मानवी मन अजूनही पापी असल्यामुळे आपले मानवी मन कल्पना किंवा प्रश्न घेऊन येईल, जसे की पृथ्वीवरील आपला प्रिय व्यक्ती स्वर्गात आपल्यासोबत नसेल तर काय होईल, ते आपल्याला त्रास देणार आहे का? उत्तर नाही आहे. मी का आणि कसे स्पष्ट करू शकत नाही, परंतु उत्तर नाही आहे. स्वर्गात अश्रू येणार नाहीत याचा विचार करा, त्याबद्दल विचार करा. कदाचित तुम्ही सध्या निराशा किंवा निराशेत आहात. कधी कधी मला आश्चर्य वाटते की हे प्रसारण ऐकणारे कोणीतरी एका निराशेमध्ये असू शकतात. कदाचित ते स्वतःला जीवे मारण्यास किंवा हार मानण्यास तयार असू शकतात. श्रोत्यांनो, असे अजिबात करू नका. आपण आपला जीव घ्यावा अशी देवाची इच्छा मुळीच नाही. देव म्हणतो की ते वाईट आहे आणि शैतानाकडून आहे. आपल्याला आशा मिळावी अशी त्याची इच्छा आहे आणि तो आशा करतो की त्याचा पुत्र येशू ख्रिस्त तुमच्या बरोबर असेल आणि तुमची काळजी घेईल, तुम्हाला बळ देईल, तुम्हाला सांत्वना देईल आणि तुम्हाला जगण्यासाठी काहीतरी देईल. तुमच्या मागील पापाबद्दल काळजी करू नका. जर तुम्ही त्याला क्षमा मागितली असेल आणि जर तुम्ही त्याला तुमचा वैयक्तिक तारणा म्हणून स्वीकार केला असेल तर त्यांना येशू ख्रिस्ताद्वारे क्षमा केली जाते. हेच प्रक्षेपण आहे. अनेक वर्षापासून आम्ही लोकांना प्रभू आणि तारणारा येशू ख्रिस्ताकडे येण्यास प्रोत्साहन देत आहोत. तो खरा देव आहे आणि तोच तारणाचा मार्ग आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याला तुमच्या अंतकरणात आमंत्रित करा आणि नंतर एखाद्या मंडळीमध्ये सामील व्हा जिथे सत्याचा प्रचार केला जातो, जिथे पवित्र शास्त्र शिकवले जाते आणि जिथे तुमचा विश्वास वाढू शकतो. हळूहळू अधिकाधिक विश्वासू आणि प्रभूशी वचनबद्ध होत जा की जेव्हा जेव्हा परमेश्वर तुम्हाला स्वर्गात स्वतःकडे बोलावतो तेव्हा तुम्ही त्याला समोरासमोर भेटण्यास आणि त्याच्याबरोबर सार्वकालिक जीवनात राहण्यास तयार व्हाल. श्रोत्यांनो, अनेक वर्षापासूनच हे प्रसारण सुरू आहे. देवाने आम्हाला आशीर्वाद दिले, आम्हाला बळ दिले, आम्हाला प्रोत्साहन दिले. कृपया आमच्यात सामील व्हा. आम्हाला एक ओढ लिहून पाठवा, पत्र पाठवा आणि आम्हाला कळवा की तुम्ही येशू ख्रिस्ताचे शिष्य झाला आहात. आम्ही येशूच्या नावाने या सेवेवर तुमचे आशीर्वाद मागतो.